हेलो, विपिन सर बोलता है का? सर नमस्कार, सिद्धेश बोलतो, परांजपे स्कीम मधून. आपलं मागे डिस्कशन झालं होतं सर, फ्लॅट परचेसच्या संदर्भात, सिटीस्केप सिंहगड रोड प्रोजेक्ट. तर कधी व्हिजिट करायला जमू शकते सर आपल्याला तिथे? बरं. ओके, कधीपर्यंत सर साधारण तरी? ओके, एक साधारण महिनाभरानंतर एखादा कॉल करू आपल्याला. ओके सर, ठीक आहे. पेमेंट शेड्यूल बघा सर, मी असतो फॉरेस्टर साईट वरती. तर मी हिंजवडीला ब्ल्यू रिज चे एक्झिक्युटिव्ह आहे विशाल पवार म्हणून, त्यांना तुमची लीड फॉरवर्ड करतो आणि डिटेल मध्ये लिहितो, ते पाठवतील तुम्हाला. हो हो हो, चालेल. नाही 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 नाही, तुम्ही क्लिअरली सांगून टाकलं ना की फोन नका करू किंवा काही, तर मग फोन नाही करणार तुम्ही. बरं बरं बरं, ठीक आहे, मी तसंच कळवतो त्यांना. ओके सर, थँक्यू, गुड डे, बाय. येस, थँक्यू.